आजपासून 50 वर्षांनी प्रकरण 16 नागेशरावांची हकीकत. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मावशीच्या घरी ठरल्याप्रमाणे सर्वांनी जाण्याला शांतीसदनात कोणीच हरकत घेतली नाही. नीलकंठरावांनी मात्र पुन्हा पुन्हा आमचा मुक्काम आधीच थोडा, त्यातून आपणाला सोडून एवढा वेळ दूर राहणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही असे आनंदरावांना व सीताबाईंना म्हटले. पण त्यांनी त्यांचे समजूत घालून मुलींबरोबर त्यांना गावात लावून दिले. सीताबाई सुद्धा स्वतः गेल्या असत्या, पण एकतर बहिणीने त्यांना मुद्दाम निरोप पाठवला नव्हता व दुसरे त्यांना आज घरी खरोखरच काही काम होते. मंडळी मावशीच्या घरी पोचते तोच मावशीने आनंदाने सांगितले की नागेशरावांनी आजचे आमंत्रण स्वीकारले. इतकेच नव्हे तर ते या घटकेला वकिलांशी काही कामासंबंधाने हापिसात बोलत बसले आहेत. नीलकंठराव इतरांबरोबर दिवाणखान्यात जाऊन बसले व मावशींशी बोलू लागले. हा आपला दिवाणखाना फारच टुमदार आहे बुवा, व हे आतले सामान सुमानही फार खुबीने मांडून ठेवलेले दिसत आहे. आम्हाला तर असा अधूनमधून भास होतो की आम्ही सुवर्णपुरातल्या वाड्यातल्या एखाद्या लहानशा दालनातच आहोत. या वाखाणणीचा पुरा अर्थ मावशीबाईंच्या प्रथम लक्षात आला नाही, पण जेव्हा त्यांच्या एका भाचीशी बोलताना त्यांना सुवर्णपूरचा वाडा म्हणजे खुद्द श्रीमंतांचा वाडा असे कळून आले तेव्हा मावशीबाई फारच खुश झाल्या. नंतर नीलकंठरावांनी सुवर्णपूरच्या जुन्या वाड्याचे वर्णन करता करता मुख्य दिवाणखान्यातल्या सोनेरी छताला 10,000 रुपये लागले आहेत म्हणून जेव्हा सांगितले तेव्हा त्या वाड्यातल्या कोठीच्या दालनाशी जरी नीलकंठरावांनी या दिवाणखान्याची तुलना केली असती तरी सुद्धा त्यांना आनंदच झाला असता. नीलकंठराव सुवर्णपूरचे वर्णन व मधून मधून आपल्या स्वतःच्या पर्णकुटिकेचे वर्णन करीत असताना भागवत वकील व नागेशराव दाणी व दुसरी ऑफिसर मंडळी दिवाणखान्यात येऊन दाखल केव्हा होतात असे इतरांना झाले होते. सुवर्णपूरच्या वाड्यातल्या छताची हकीकत आपण आपल्या शेजारणी पाजारणींना सांगून चकित करू असा बेत मावशीबाई एकीकडे मनात करत होत्या तो एकदाची पुरुष मंडळी येऊन दाखल झाली. हल्ली शिवदुर्गात असलेल्या रिसाल्याचे ऑफिसर बहुतेक तरुण व हुशार दिसणारे असे होते, व त्यातूनही जे विशेष हुशार व देखणे होते तेवढेच आज कर्मधर्म संयोगाने भागवत वकिलांच्या घरी आलेले होते. हे ऑफिसर इतर सामान्य जनांपेक्षा जितके ऐटबाज व देखणे दिसत तितकेच जास्त ऐटबाज व उमदे इतर ऑफिसरांपेक्षा नागेशराव दिसले. तरी त्यांचा अजून पलटणीचा पोशाख शिवून आला नव्हता. त्यांना पुन्हा पाहून आपला कालचा ग्रह बिलकुल चुकला नाही असे सर्वांना व विशेष करून ताराबाईला वाटले. त्यांच्याबरोबरच भागवत वकील फोडेल्या तोंडाचे, पिकलेल्या केसाचे व तंबाखूने दात लाल केलेले असे हसत चालले होते, त्यामुळे तर नागेशराव भलतेच मनात भरून गेले. सर्वांचे डोळे अर्थातच नागेशरावांकडे गेले व इकडे तिकडे काही मिनिटे पाहून ते अखेर ताराबाई शेजारी येऊन बसले व सहजपणे ते ताराबाईंशी बोलू लागले. या प्रसंगी बोलण्याचे विषय ते काय असणार? आज उष्मा फार होतो आहे, बहुशः लवकरच वळवाचा पाऊस तरी पडावा, असेच अगदी फुसके विषय चालले होते हे उघडच आहे. पण अगदी रोजचे साधे विषयही हुशार व मधुर भाषण करणाऱ्याच्या तोंडून ऐकले असता किती मोहक व चित्ताकर्षक होतात याची ताराबाईला आजच्या सारखी कल्पना कधी झाली नव्हती अशी तिची खात्री झाली. नागेशराव व इतर ऑफिसर दिवाणखान्यात असता नीलकंठरावांकडे लक्ष द्यायला कोणत्या स्त्रीला फुरसत होणार? धाकट्या मुलींना तर नीलकंठराव नेहमीच कप पदार्थ वाटत असे, परंतु सुवर्णपूरच्या छताची गोष्ट मावशीबाईंच्या लक्षातून अजून गेली नसल्यामुळे त्या मात्र अधूनमधून त्यांची लांब लांब भाषणे ऐकत व निदान त्यांना खाद्यपेय आदी पदार्थ पुरवत असत. मुख्य फरा शेवटी होणारच होता. सध्या येण्याबरोबर चहा, कॉफी, बिस्किटे व वड्या इतकीच तयारी होती. चहा कॉफी नंतर पत्ते निघाले व नीलकंठराव काही स्त्रिया व ऑफिसर मिळून लाडीस खेळू लागले. सुरुवातीला ते म्हणाले, आम्हाला अजून चांगलेसे खेळता येत नाही, पण शिकून तयार होण्याची फार इच्छा आहे, कारण आमच्या सध्याच्या स्थितीत. पण त्यांची कारणे ऐकायला कोणालाच वेळ नव्हता म्हणून ती तशीच शिल्लक राहिली. नागेशराव आज लाडीस खेळण्यात नव्हते, ते ताराबाई व सुंदरी या दोघींच्या मध्ये बसून बोलू लागले. पहिल्याने सुंदर एकसारखी बोलत होती, त्यामुळे ताराबाईला नागेशरावांशी बोलण्यास मिळेना, कारण सुंदरी जबरी बोलणारी होती. पण पुढे नीलकंठराव खेळात चुकू लागले आणि तिलाही लाडी अतिशय आवडे, म्हणून त्यांना मदत करण्याकरता म्हणून ती त्यात प्रथम शिरली व हळूहळू अगदी गढून गेली. त्यामुळे नागेशरावांशी ताराबाईला बोलायला रग्गड अवसर सापडला. ते एकीकडे ढावाकडे पाहत होते व दुसरीकडे ताराबाईकडे बोलत होते. प्रथम प्रथम अर्थातच किरकोळ विषय निघाले. ताराबाईच्या मनातून कालच्या तिने पाहिलेल्या प्रकाराविषयी गोष्ट काढून भैया साहेबांची चर्या एकाएकी का बदलली ते काढून घ्यायचे फार होते. पण एकदम अशी कशी गोष्ट काढता येते? पण अगदी अनपेक्षित अशा रीतीने तिची इच्छा पूर्ण झाली. कारण नागेशरावांनीच आनंदभुवन इथून किती दूर आहे असे विचारले व ते कळल्यावर मागून लगेच त्यांनी भैया साहेबांना तेथे आलेला किती दिवस झाले म्हणून प्रश्न केला. ताराबाई म्हणाली, झाला एक महिना. नंतर तो विषय हातचा जाऊ नये या हेतूने ती म्हणाली, त्यांची कायशीशी वरती माळव्यात रग्गड इस्टेट आहे म्हणे. नागेशराव म्हणाले, हो वा, फारच नामी इस्टेट आहे त्यांची. निदान सालीना 60-70 हजारांचे तरी निव्वळ उत्पन्न आहे. त्यांच्याविषयी नक्की माहिती असलेला दुसरा कोणी माझ्यासारखा माणूस आपणाला सापडायचा नाही, कारण माझ्या बाळपणापासून आमचा त्यांच्या घराण्याशी एक प्रकारचा विशेष संबंध आहे. ताराबाईला आश्चर्य वाटत असल्याचे तिच्या मुद्रेवरून उघड दिसू लागले. नागेशराव म्हणाले, आपणाला आश्चर्य वाटणे बरोबर आहे, विशेष करून काल आम्हा उभयतांची गाठ अगदी तिराहितांसारखी पडल्यासारखे जर आपल्या लक्षात आले असेल तर फारच. आपली त्यांची किती ओळख आहे? ताराबाई म्हणाली, आहे बेताची, पण मला जास्तीची इच्छा नाही. मी 4 दिवस आनंदभुवनात राहिले होते, तेवढ्यात मला ते मुळीच आवडत नसे झाले. नागेशराव म्हणाले, मी कशाला माझे मत बोलवून दाखवू? मला सारे आतले काळे बेरे खडान खडा ठाऊक आहे. माझा अभिप्राय काय उपयोगी? पण आपले मत हे असे विरुद्ध पाहून साऱ्यांना आश्चर्य वाटेल. इथे आपण आपल्या घरातच ते बोलून दाखवता ते ठीक आहे, पण लोकांच्या देखत काही तुम्ही तसे स्पष्ट बोलणार नाही. ताराबाई म्हणाली, हा त्याच्या इथे मुळे साऱ्यांचाच तसा वाईट अभिप्राय आहे. जे ते म्हणतात की गर्वाचा तो केवळ पुतळा आहे. नागेशराव थोडा वेळ थांबून म्हणाले, मला हे बरे वाटत नाही असे मी म्हणत नाही. जगात ज्याची त्याची रास्त पारख झाली तर ते उत्तमच, पण हे जग असे आंधळे आहे की त्यांच्या पैशापुढे अथवा डामडोलापुढे कोणाला काही खरे ते दिसतच नाही. पुन्हा जरा थांबून, आणखी किती दिवस इथे मुक्काम होणार आहे त्यांचा? ताराबाई म्हणाली, कोणास ठाऊक, पण जाण्याची काही बोलवा ऐकू आली नाही. पण त्यांच्यामुळे आपला इथे राहण्याचा बेत बदलणार नाही ना? नागेशराव म्हणाले, भलतेच एखादे, मी काय त्याला डरतो होय. छे छे, तो पाहिजे तर जाईल. आमचे आता बरे नाही म्हणून मला आपले त्याला भेटणे बरे वाटत नाही इतकेच. बाकी त्याच्यामुळे मला बेत बदलायची मुळीच जरूर नाही. त्याने माझ्याशी दगलबाजी केली ते मी वाटेल त्याला सांगू शकेन. तो असा द्वाड निघाला याविषयी मला किती वाईट वाटते आहे म्हणून सांगू. त्याचा बाप अगदी 1 लाख माणूस होता. त्याचा माझ्यावर अत्यंत लोभ असे. त्याची आठवण झाली म्हणजे असे काही मला होते की याने माझ्याशी बेईमान केले ते जळो, पण तसल्या सज्जनाच्या पोटी हा असला दुर्जन कसा निपजला आणि त्याने त्याच्या नावाला काळीमा कसा फासला. पण म्हणतात ना, सूर्यापोटी शनैश्वर. ताराबाईची उत्सुकता वाढत चालली. पण इतक्यात नागेशराव दुसऱ्या गोष्टी बोलू लागले. या आमच्या पैठणीतले ऑफिसर फार मनमिळावू आहेत. दाणींनी मला फार शिफारस केली की शिवदुर्गातली इतर मंडळीही फार नामी आहेत. मी मंडळीचा फार भुकेला आहे, माझे मन पोळलेले आहे. मी 4 मंडळीत असलो तर मागचे सहज मनातून उडून जाते. आधी मला पैठणीत नोकरी धरण्याची जरूर होती कुठे म्हणा. वास्तविक म्हटले तर आम्ही एक छोटेखानी इनामदार होऊन चैनीत काळक्रमणा करीत राहायचे, पण नाही परमेश्वराची इच्छा. ताराबाईने उत्कंठेने विचारले, ते का बरं? नागेशराव म्हणाले, अहो तसेच म्हणावे तर काय. आपण मगाशी बोलत होता त्या माणसाने सरळ वर्तन केले असते तर आज ही दगदग नको होती. त्याच्या बापाने स्पष्ट लिहून ठेवले होते सुद्धा की आम्हाला एक संबंध गाव इनामी करून द्यावे, पण ज्याचा तो गेल्यावर कोण विचार करतो? ताराबाई उद्गारली, म्हणजे? वडिलांनी स्पष्ट लिहून ठेवलेलं मोडलं काय बाईतरी दुष्टपणा, पण आपण कोर्टात का नाही गेला? नागेशराव शांतपणे म्हणाले, त्याने एक गाय मारली म्हणून मी वासरू का मारू? त्याच्या वडिलांच्या नावाला त्याने डांबर फासले तेवढे पुरे. माझ्यावर मुलासारखे प्रेम करणाऱ्याच्या प्रत्यक्ष मुलाविरुद्ध मी कोर्टाची पायरी कशी चढू? जळवते इनाम त्यापेक्षा. अंगात धमक असली तर पोटाला कुठेही मिळेल. शिवाय बापाचे होते सरळ लिहिणे, त्यात वकिली खाचाखोचा कुठल्या? पण हे राजश्री लागले त्या लिहिण्याचा विपरीत अर्थ करायला. निमटले जाऊ द्या, कुठे फिर्यादी नापिले करीत बसा. नाही आपल्याला ती व्यर्थ दगदग करवत. आपले वर्तन सरळ असले तर कुठेही भाकरी मिळेल. ताराबाई कळवळ्याने म्हणाली, इतका मनाचा मोठेपणा क्वचित आढळतो बाई, पण निदान चार चौघात त्याची तुम्ही फटफजीती का नाही उडवून देत? नागेशराव म्हणाले, उडेल उडेल कधीतरी, खरे ते बाहेर येईलच, पण माझ्या तोंडून कधी भ्रह सुद्धा बाहेर निघायचा नाही. जोवर मला त्याच्या वडिलांचे स्मरण आहे तोवर तर खास नाही. हा विचार ताराबाईला कितीतरी पसंत पडला. ती पुढे म्हणाली, पण इतका पाजीपणा करण्याचं कारण काय बरं असावं? नागेशराव म्हणाले, कारण काय, हजारो कारणे. वडिलांचे माझ्यावर इतके प्रेम का असावे हे एक कारण. दुसरे कारण मत्सर. नेहमी आम्ही दर एक कामात बरोबरीने वागत होतो, कारण त्याच्या बापाचा लोभच तसा होता माझ्यावर व माझ्या वडिलांवर, आणि हरेक कामात मी त्याला मागे हटवीत असे. लहानपणापासून आढी पडली झाले त्याच्या मनात, पण मला ती फार उशिरा कळून आली. पण त्यावेळी त्याच्या मनात पक्के हार्डवेअरच बनून राहिले होते. ताराबाई म्हणाली, ते मात्र अगदी बरोबर. त्यांनी परवा मला स्वतःच सांगितलं की एकदा का कुणाविषयी त्यांच्या मनात वाकडं आलं की वज्रलेपच. इतके बोलून ताराबाई गप राहिली. पुन्हा काही वेळाने, काय तरी बाई हा नीचपणा? आपल्या बरोबर लहानपणापासून मोठा झालेल्या आपल्या बापाच्या लोभातल्या माणसाशी हे वर्तन? इतके मोठ्याने बोलून ती मनात म्हणाली, पण अशा माणसाशी की ज्याच्या चेहऱ्यावरूनच त्याचा उदार व मनमोकळा स्वभाव स्पष्ट दिसून येतो. नागेशराव पुढे म्हणाले, आणि त्यातही खरोखर जास्त काहीच नव्हते. आमच्या वडिलांनी त्याच्या वडिलांची दिवाणगिरी इतकी इमाने इतपारे 30 वर्ष केली होती की त्यांच्या व्यवस्थेमुळे इस्टेटीचे उत्पन्न दुपटीवर वाढून गेले. आमचे वडील वारले तेव्हा त्यांना थोरल्या दादासाहेबांनी सांगितले की दिवाणजी, तुम्ही या तुमच्या मुलाची काळजी नका करू, तो आपला मुलगा नव्हे माझा आहे आजपासून. तेव्हा गाव इनाम करून देण्याचे त्यांनी जे लिहून ठेवले होते ते मजवरच्या प्रेमाकरता नसून माझ्या वडिलांच्या इमानी चाकरीचे अंशत उतराई होण्याकरता म्हणून होते. ताराबाई म्हणाली, हे सारं माहीत असून इतका निचपणा शर्थ आहे बाई या श्रीमंत लोकांच्या उलट्या काळजाची? तरी बाहेरून डामटोल व आढ्यता केवढी. नागेशराव म्हणाले, ते तर लोकांच्या डोळ्यात धूळ टाकायला जरूरच लागते. सार्वजनिक कृत्यात नेहमी मोठा आकडा घालतील, मोठमोठ्या लोकांना टोलेजंग मेजवान्या देतील, पण सारे आपस्वार्थी. त्याची बहीण आहे तिच्याकरता तर केवढा खर्च आहे ठेवलेला, कारण लोकांनी मोठे प्रेमळ बंधू म्हणून वाखाणणी केली पाहिजे ना. ताराबाईने विचारले, बहीण तरी कशी काय आहे, का बंधूंचाच नमुना? नागेशराव म्हणाले, अहो ती तरी अलीकडे भावासारखी होणारच. अत्यंत गर्विष्ठ व फुशारखोर, लहानपणी फार उत्तम होती. माझा तर तिला अतिशय लळा, मी तिला तासन तास खेळवली आहे, पण आता काय संबंध आमचा? बाकी अलीकडे अभ्यास खूप करते म्हणतात. डोक्यात बुद्धी लहानपणापासूनच रगड होती, नाकाडोळ्यानेही पसंत आहेच. इतक्यात लाडीस खेळणे बंद झाले. नीलकंठराव ताराबाई व मावशीबाईंच्या मध्ये जाऊन बसले. कसा काय खेळ झाला म्हणून विचारताच त्यांनी मावशीला सांगितले, आमच्यावर सारे डाव लागले, पण हळूहळू आमची सुधारणा होत जाईल असे दिसते आहे. कारण आम्हाला श्रीमंत मातुश्री राणी माईसाहेबांशी खेळण्याचा वारंवार प्रसंग येणार, तर आता आम्हाला तरबेज होऊन बसले पाहिजे. नंतर मंडळी फराळा बसली. कर्मधर्म संयोगाने नागेशरावांचे पान ताराबाई व भागवत वकील यांच्या मध्ये आले. जेवणावर नाना प्रकारच्या गप्पा चालल्या होत्या. मंडळी एकमेकाला आग्रह करीतच होती. अशा गडबडीत नागेशरावांनी ताराबाईला हळूच विचारले, हे आपले नीलकंठराव सुवर्णपूरच्या घराण्याशी बरेच परिचित दिसतात. ताराबाई म्हणाली, हो, त्यांना गुरुघराण्यातले म्हणून त्या राणीसाहेबांनी मानून पदरी ठेवलं आहे म्हणे. नागेशराव म्हणाले, खरेच की काय? सुवर्णपूरच्या माईसाहेब त्या भैयासाहेबांच्या मामी लागतात हे आपल्याला ठाऊक असेलच. माईसाहेबांच्या यजमानांचे भैयासाहेब हे भाचे होत. ताराबाई म्हणाली, असं काय? मला नव्हतं ते ठाऊक. आधीमुळे माईसाहेबांचंच नाव परवापर्यंत कधी आम्ही ऐकलं नव्हतं. नागेशराव हसत म्हणाले, ती मौजच आहे. पैशाशी पैसा जातो म्हणतात ते काही खोटे नाही. कारण माईसाहेबांचा भारी हेतू आहे की आपली मुलगी भैयासाहेबांना द्यावी, एवमच त्यांची श्रीमंती आणखीच वाढेल. ताराबाईच्या मनात हे शब्द ऐकून कमलिनी व तिने चालवलेले आटोकाट प्रयत्न मूर्तिमंत उभे राहिले आणि तिला फार मौज वाटू लागले. त्यावरून भाऊसाहेबांचीही आठवण तिला झाली व तिने नागेशरावांना विचारले, आपली चिंतामणराव भाऊसाहेबांशी ओळख आहे का? नागेशराव म्हणाले, नाही, मुळीच नाही. ते कसे काय गृहस्थ आहेत? बहुत करून अहो रूपम अहो ध्वनी असेच असेल. ताराबाई म्हणाली, छे छे, ते तर अगदी उलट आहेत त्यांच्या. अतिशय सज्जन भला माणूस आहे तो. भैयासाहेब इतका नीच असेल अशी त्याला कल्पना देखील नसेल. नागेशराव म्हणाले, खुबी आहे ती इथेच आहे. हिऱ्याला जसे पैलू असतात आणि बाजूने पाहणाऱ्याला एखाद दुसराच पैलू दिसतो, त्याप्रमाणे भैयासाहेबांना रगड पैलू आहेत. त्यांना हवा तेवढाच पैलू दाखवता येतो व बाकीचे पैलू बेमालूमपणे झाकून टाकता येतात. अशा तऱ्हेने बोलता बोलता फराळ आटोपले व घरी परत जाण्याची वेळ झाली. एकंदर मुली मावशीने नागेशरावांना आणल्याबद्दल खुश होऊन गेल्या. ताराबाईचे डोके तर तिने नवीन मिळवलेल्या माहितीने अगदी तुडुंब भरून गेले होते. नागेशरावांची प्रत्येक चर्या व मुद्रा तिच्या हृदयात अगदी साठवूनच राहिली होती व अशा सुंदर माणसाशी भैयासाहेबांनी इतके नीचपणाचे वर्तन केल्याबद्दल त्यांच्याविषयी अतोनात संताप उत्पन्न झाला होता. परंतु यातले एक अवाक्षर देखील शांतापाशी तिला काढायला फुरसत मिळाली नाही. सुंदरी एकसारखी लाडीसाविषयी व नागेशरावांविषयी मोठमोठ्याने बडबडत होती व नीलकंठराव, भागवत वकील व मावशीबाई यांची वाखाणणी, एवढासा असा फराळ पण कितीतरी पदार्थ त्यांनी केले होते. गाडीत इतरांना आपल्यामुळे बसायला अडचण झाल्याबद्दल वारंवार क्षमा मागणे वगैरे विषयांवर इतकी लांबलचक भाषणे कारणांसहित करीत होते की शांतीसदनाशी गाडी केव्हा येऊन दाखल झाली हे कोणाला कळलेही नाही.